चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज 12 ऑक्टोबर 2020 डोमेस्टिक मार्केट आज बाजार स्थिर राहिला। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3265 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेश M30 चा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता। गुजरात M30 चा व्यापार 3241 ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला। तमिळनाडू मध्ये S30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3400 ते 3450 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $389 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 40.42 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.307 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.322 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 2937 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $40.05 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 84.31 अंकांनी वर येऊन 40,593.80 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 16.75 अंकांनी वर येऊन 11,930.95 अंकावर बंद झाला।